नमस्कार सर, पारा पब्लिक बोलते हॅलो हॅलो हा सर, मी पारा बिल्डर्स मधून बोलतोय. सर तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे या वीक मध्ये तुम्ही आमच्या अजिंठा प्रोजेक्टला व्हिजिट करणार होतो सर, आपलं बोलणं झालं होतं सर. ओके, अजर सौंदर्यात बोलणं झालं सर आपलं. हो, वाकड मधला प्रोजेक्ट सर आमचा. सॉरी, नियर व्हिजन मॉल सर, ससावडीमध्ये असू शकतो प्रोजेक्ट ऍक्च्युअली. तुम्ही कुठल्या एरियासाठी बघता सर, मला परिचय देऊ का? एक मिनिट सर, तुमचा रिक्वायरमेंट किती सर? 2 BHK 3 BHK सर. आमचा वाकडमध्ये दत्तमंदिर रोडला प्रोजेक्ट आहे सर, काका हलवा शॉपजवळ, ब्रॉडवे नावाचं आहे सर. यस सर, मी ब्रॉडवे परत वंदन बोलतोय सर. तिकडे तुम्हाला हो सर, हो तिकडं 855-955 स्क्वेअर फीटचा कार्पेट एरिया आहे सर तुम्हाला, आणि त्याची किंमत तुम्हाला 90-95 लाखाला जाईल सर. तुमचं बजेट किती सर, मला करू शकेल का? ऍक्च्युअली सर बघते ना, आम्ही एक ऑफर लॉन्च केले आता, अजून आणि अजून राष्ट्र आणि दुसरं आहे ट्रायडंट टॉवर्स म्हणून हिंजेवाडीमध्ये. वाकड हिंजेवाडी लिंक रोड माहिती सर तुम्हाला? हो सर, तिकडे तुम्हाला 660 स्क्वेअर फीटचा 2 BHK 57 लाखाला भेटतो सर.